आज चे दैनिक सुभक्ती पर्वत 21 डिसेंबर, पुराण पुरुषाचा जन्म। ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता। मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावे। जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो। योहान 18:37। हा शास्त्रभाग जरी येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीस नसून तर शेवटास येतो, तरी नाताळा संदर्भात एक उत्तम शास्त्रभाग। लक्ष द्या, येशू म्हणतो की तो केवळ जन्मास आला नाही तर तो जगात आला आहे। त्याच्या जन्माचा अद्वितीयपणा हा आहे की त्याचा आरंभ त्याच्या जन्माच्या वेळी झाला नाही, गव्हाणीत जन्म घेण्यापूर्वीही तो होता। नासरेतच्या येशूचे व्यक्तिमत्व, चारित्र्य, व्यक्तित्व। नासरेतचा पुरुष येशू जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते। या रहस्याचे वर्णन करणारा धर्मशास्त्रीय शब्द उत्पत्ती नाही, पण देहधारण आहे। शरीर नव्हे तर व्यक्ती। पण येशूचे हे तात्विकदृष्ट्या व्यक्तिमत्व मनुष्य म्हणून त्याच्या जन्मास येण्यापूर्वी अस्तित्वात होते। त्याचा जन्म कोणी नवा व्यक्ती म्हणून अस्तित्वात येणे नव्हते, तर एक सनातन काळापासून असलेल्या जुन्या व्यक्तीचे जगात येणे होते। मिखा 5:2 येशूच्या जन्मास येण्याच्या 700 वर्ष आधी अशा प्रकारे म्हणते, हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता होईल। त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादिकाळापासून आहे। येशूच्या जन्माचे रहस्य केवळ हे नाही की तो कुमारिकेद्वारे जन्मास आला। या अद्भुताचा हेतू देवाने त्यापेक्षा मोठ्या अद्भुताची साक्ष देण्यासाठी ठरवला होता, म्हणजे नाताळाच्या वेळी जन्मास येणारे बालक असा व्यक्ती होता ज्याचे अस्तित्व प्राचीन काळापासून अनादिकाळापासून होते, आणि म्हणून त्याचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाला। त्याचा जन्म होण्यापूर्वी त्याने जन्मास येण्याचा निर्धार केला। त्याच्या पित्यासह त्याची एक योजना होती, आणि त्या मोठ्या योजनेचा भाग तो पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेस बोलला, मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावे। जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो। योहान 18:37। तो सनातन सत्य होता, तो केवळ सत्य बोलला, तो प्रीतीच्या सर्वात मोठ्या सत्याने वागला, आणि तो त्याच्या सनातन कुटुंबात त्या सर्वांना एकत्र करीत आहे जे सत्याद्वारे जन्मास येतात। ही योजना अनादिकाळापासून होती।